मी जरा थोडा वेळ बाहेर बसतो, जरा मी काम करतो, जातो. दरवाजा बंद कर. आपण बरोबर एक काम करू, 2:15 आंघोळ करू. हे लाव मान. नमस्कार साहेब, बोलू शकता का? काय कुठे आहेत? म्हणजे पुण्यामध्ये आहात का होमटाऊनला आहे? कुठे आहे? काय झालं? अच्छा, पास गेला. बर बर बर, कधी येणार परत मग? अच्छा अच्छा, म्हणजे काही याच्यामध्ये तर आता तर काय होणार नाही तुमचं, काय टाइम लागेल असं वाटतं.